संस्था या संस्थेच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने चर्चा होईल. सहभाग डॉक्टर प्रकाश तुपे, अनिरुद्ध देशपांडे. सूत्रसंचालन गौरी लागू. निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे. आणि सादर करते विक्रांत मंडपे.
श्रोते हो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. पुण्यातली ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्र विषयातली संस्था 80 वर्षाची होते आहे. त्याविषयीचा एक सोहळा 30 मे रोजी आता संपन्न झाला आणि त्यानिमित्तच आज हा चर्चेचा विषय. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच या संस्थेची स्थापना झाली 1944 साली. ग्रह तारे चंद्र सूर्य ग्रहण पिधान या साऱ्याची अर्थात खगोलशास्त्राची शास्त्रोक्त माहिती सर्वसामान्यांना मिळावी या भावनेने संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश तुपे आणि ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे सध्याचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे या दोघांना आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. तुम्हा दोघांचंही मी स्वागत करते. आणि पहिला प्रश्न अनिरुद्ध देशपांडे तुम्हाला विचारते. आता देशभरातल्या आकाशप्रेमींना माहीत असलेली आपली संस्था स्थापन कुणी केली आणि त्याचा उद्देश काय होता तेही जाणून घ्यायला सुरुवातीलाच आवडेल. अनिरुद्ध देशपांडे
नमस्ते. खरं सांगायचं तर कालमापन हा आपल्याकडचा खूप मोठा पंचांग, कारण ही खूप मोठी गोष्ट आपल्याकडे मानली जाते आणि सगळंच कॅलेंडर आपलं त्याच्यावरती अवलंबून असतंच. काही वर्षापूर्वी झालं असं होतं किंवा संस्था स्थापनेच्या आधी असं झालं होतं की आकाशात घडणाऱ्या गोष्टी आणि कॅल्क्युलेशननी दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे एकदा ग्रहण तुम्ही कॅल्क्युलेट केलं एखादं की ग्रहण तुम्ही ठरवलं या दिवशी होणार, त्या दिवशी ते दिसायचंच नाही. ह्याच्यातला जो फरक पडत गेला याची काही कारणं होती, जी कारणासाठी गणित करणं गरजेचं होतं. ग्रह कसे ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर हलतात आणि त्यांचं गणित अचूकपणे कसं मांडावं ह्याच्यासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली होती. ह्याच्यामध्ये पुण्यातले जवळपास 16 जण विज्ञान निष्ठित युनिव्हर्सिटी मधले काही होते, काही केसरीचे संपादक पण होते, काही खगोल
बुद्धार होते आणि प्राध्यापक चंद्रात्रे फर्ग्युसनचे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. या सर्व लोकांनी मिळून ही संस्था स्थापन
केली आणि मग ही कॅल्क्युलेशन करण्यासाठी बेसिकली कालमापनाची होणारी जी काही गणित आहेत आणि त्याच्यावर होणारी पुढची भाकित आहेत. भाकित याचा अर्थ केव्हा ग्रहण होणार किंवा एखाद चंद्राच्या मागे एखादा तारा केव्हा लपणार याची जी काही गणित होती ही करण्यासाठी संस्थेची स्थापना केली. पण त्याच वेळेस ह्या लोकांनी करताना एक घटना पण स्थापन केली की संस्थेची उद्दिष्ट काय असावीत. त्या संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये त्यांनी त्यावेळी असं लिहून ठेवले की ही तर गणितं करायचीच पण खगोलशास्त्राचा अभ्यास आणि प्रसार करणं ही सर्वात महत्वाचं काम राहील आणि त्याच्यासाठी ज्योतिषकाची म्हणजे खगोलशास्त्राची निरीक्षण घेणं हा पुढचा भाग असू शकतो. त्यासाठी दुर्बिणी टेलिस्कोप ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा ह्या उभ्या कराव्यात ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. काही याच्यामध्ये
सातत्याने
करण्यासाठी त्याला कंटिन्युएशन मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी ती त्यावेळेस स्थापना केली आणि खूप पुढचा विचार करून केली की असं पुढे असायला हवं. फार महत्वाची गोष्ट ही जी 22 ऑगस्ट 1944 संस्था स्थापन झाली त्याच्या आधी नानावाड्यामध्ये अनौपचारिक सभा झाली होती. त्याच्यामध्ये हे ठरलं की एक संस्था काढण्याची गरज आहे आणि कारण झालं असं होतं की साधारणपणे याला 1908-1907 आसपास पर्यंत म्हणजे आपल्या शालेय गणितामध्ये किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये थोडस तुटपंच ज्ञान याचं दिलं जायचं ग्रह आणि या सगळ्यांचं. त्यानंतर ब्रिटिशांनी ते पण बंद केलं. त्यामुळे काहीच नाही आपल्याकडे, ना ऑब्झर्वेटरी ना वेधशाळा ना त्याचं मागचं सायन्स किंवा त्याचं मागचं गणित काहीच मिळणं असं झालं. त्यामुळे तो फरक पडत गेला होता आणि जुन्याच याच्यावरती गणितावरती ते पुढे पुढे सरकत झालं. त्याच्यामध्ये काही भर घालण्याची गरज होती ती आमच्या लोकांनी काढली आणि भारतीय सौर कॅलेंडर जे आता वापरलं जातं ते मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस झालं त्यावेळेस ह्या पंचांगासाठी ज्योतिर्विद्याचे काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. स्पेशली सग करंदीकर हे त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट स्वतःच घालून की कसं ते असायला हवं. भारतीय याच्यामध्ये फक्त चंद्र नाही फक्त सूर्य नाही दोन्ही मिळून फक्त सूर्य घेतला तर काय करता येईल किंवा आपल्या सणांशी आपलं पंचांग कसं जुळेल किंवा कॅलेंडर कसं जुळेल याच्यासाठी मग ते सोर त्यावेळेस ते याच्यामध्ये आलं.
पुणे शहराची खासियत तर म्हणायला पाहिजे की 1944 हा काळ आहे, त्याच सुमारास अनेक विज्ञानाधिष्ठित संस्था पुण्यामध्ये स्थापन झाल्या आणि त्या आजही कार्यरत आहेत. 80 वर्षाचा काळ खूप मोठा आहे. हा विषयच नवा, तो जिव्हाळ्याचा व लोकांना सर्वसामान्य वाटावा असं वातावरण काळामध्ये होतं का, किंवा मग संस्थेने त्याच्यासाठी काय काम केलं?
नाही, त्या काळात हे जे लोक जमले त्या लोकांनी पहिल्यांदा काम चालू केल्यावरती प्रचार आणि प्रसार कसा करायचा यासाठी त्यांनी खूप एक चांगली अभिनव योजना केली आणि दरवर्षी एक विषय त्यांनी निवडला होता. उदाहरणार्थ वेदशाळा, वेदशाळा या विषयावरती लोकांना बोलवून एक सेमिनार करायची त्यांनी प्रथा चालू केली आणि हे जे त्यांची व्याख्यान जी होती ती पुस्तक रूपानं आणून ती लोकांपर्यंत पोहोचवली. असं कमी कमी 10 ते 12 वर्ष त्यांनी हे काम केलं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये खगोलशास्त्राचा फार मोठा मोठा पाया ह्या लोकांनी घातला. त्याच्यामुळेच पुणेकरांना खगोलशास्त्र या विषयाची
शाळांमध्ये खूप केलं, शाळांमध्ये खूप केलं.
आणि दुसरी गोष्ट आता अनिरुद्धने सांगितल्याप्रमाणे की शाळांमध्ये या विषयावरती प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं, त्याच काळामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोघांनी स्पेस त्यांची रेस चालू झाली की यान पाठवत म्हणजे स्पुटनिक यान. आता स्पुटनिक यान पुण्यावरनं गेल्यावरती त्याचा जो आवाज यायचा बिप बिप हा जो रेडिओ ऐकायचा यातलं फार मोठं काम ज्योतिर्विद्याने केलं होतं. ज्योतिर्विद्याने वर्तमानपत्रात लेख लिहून घ्या असं पुण्यावरनं यावेळी जाणार आहे हे तुम्ही ऐका. म्हणजे अशा टाईपनं ज्योतिर्विद्येनं हळूहळू हळू आपण काहीतरी काम करतोय हे दाखवायचं. वर्तमानपत्र टीव्ही त्याचा प्रसार प्रसार मोठा झाला पण त्या काळात फक्त रेडिओच होता आणि रेडिओ त्या काळामध्ये हे जे म्हणजे यांना पाठवली या लोकांनी म्हणजे अमेरिका आणि रशियन त्यांची एक एक स्पर्धा होती. म्हणजे स्पुटनिक पण चंद्रानंतर अनेक ग्रहावरती म्हणजे ग्रह हे पाठवले गेले अवकाशयान. त्याच्या बातम्या वर्तमानात आल्यावरती लोकांना या विषयात थोडा तरी इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्या ज्योतिर्विद्येनं फार मोठं काम केलं.
मला वर्तमानपत्रातले फोटो आठवतात, अगदी खूप रांगा लागल्यात आणि मुलं टेलिस्कोप मधून आकाश पाहत आहेत.
अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये सरांनी सांगितलं एको टू नावाचा उपग्रह होता जो डोळ्यांनी दिसायचा, यांनीच पाठवलं होतं अमेरिकेने. आणि हे जे मगाशी म्हणलं की कॅल्क्युलेशन करायचे किंवा कुठली गोष्ट कशी राहणार आहे ती ह्या उपग्रहाला पण लागू होते. तर यांनी केलं असं की जुने कुठं कुठं दिसत होता त्याचे सगळे आकाशाच्या नकाशावरती प्लॉट केले की केव्हा आणि पुढचा आता केव्हा दिसेल, कुठनं बघायचा, केव्हा दिसेल तो एको टू. आणि ते वर्तमानपत्रात केसरी मध्ये प्रसिद्ध केलं त्याचं टाइम टेबल की तुम्ही जा या या वेळेस या या ताराच्या जवळ पहा, तुम्हाला एक जाताना एक ठिपका जाताना दिसेल तो एको टू आहे. आणि खूप जणांनी नंतर ते कळवलं की आम्ही पाहिला फार सुंदर वाटलं, फार छान वाटलं, गणिती ज्ञान अपाट आहे वगैरे वगैरे अशा प्रकारचे.
शालेय मुलांना हे गोडी लागणं फार महत्वाचं.
याला दोन्ही झालं, एक म्हणजे स्पेस रेस चालू झाली अमेरिका रशियाची आणि प्लस ज्योतिर्विज्ञान सुद्धा त्या काळात काम केलं त्याचा परिणाम म्हणे पुण्यामध्ये बोलायचं ठरलं तर डेफिनेटली पुणे त्या काळापासून खगोलशास्त्राच्या विषयी बऱ्यापैकी थोडस पुढच्या स्टेजला गेलेलं होतं. आणि भारतामध्ये अशी कुठलीही टाईप प्रकारची संस्था त्या काळात स्थापन झालेली नव्हती. एकुलती एक संस्था स्थापन झालेली ही ज्योतिर्विद्या परिसंस्था आहे.
टेलिस्कोप हे संस्थेचं भांडवल असं म्हणायला पाहिजे. आजच्या घडीला टेलिस्कोप बद्दल काय सांगाल तुम्ही?
पहिली सुरुवात जी संस्थेची होती त्यावेळेस त्यांना एक भेट मिळाली होता टेलिस्कोप 2.5 इंची पितळी दुर्बीण जी साधारणपणे नेव्हल मध्ये वापरली जाते, बोटीवरती वापरली जाणारी दुर्बीण असते तशी दुर्बीण होती. अतिशय सुंदर आहे, आजही वर्किंग आहे. नॅग्रेटिस हमरा नावाचं कंपनी आहे त्याची ही दुर्बीण आहे. माझ्या अंदाजाने आमच्याकडे ती 1950 आसपास आम्हाला कोणीतरी भेट दिली, त्याच्या आधी केव्हा तरी तिचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर तिथनं जी सुरुवात झाली त्यानंतर ग्रहणाच्या वेळेस बेसिकली आम्हाला दुर्मिणी कमी पडायला लागल्या. 80 सालच्या 96 साली पडत होतं, 99 ला पण होतं, त्यावेळेस काही दुर्बिणी परत भेट मिळाल्या 2-3. त्यानंतर मात्र मग आम्ही म्हणलं की ठीक आहे, आता बेसिकली आपण लोकांना जे शिकवतो त्याचं मानधन कोणीच घेत नव्हतं, तर म्हणलं आपण ह्या पद्धतीने मानधन घेऊ की आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे, दुर्बिणी पाहिजेत, कॅमेरे पाहिजेत, अशा दृष्टिकोनातून सुरुवात करू. त्यातनं जे काही मिळत गेलं त्याच्यामध्ये आता जवळपास संस्थेकडे 20 दुर्बिणी आहेत, त्यातल्या निम्म्या स्वयंचलित आहेत. म्हणजे तुम्ही त्याला सांगितलं की बाबा चंद्रावरती जा की ती चंद्रावरती जाऊन तुम्हाला दाखवते. दोन दुर्बिणी अशा की ज्यांना डोळ्यात लावता येत नाही, त्याला फक्त कॅमेरे आहेत आणि कॅमेऱ्यात तुमच्या मोबाईलवरती किंवा PC वरती तुम्हाला डायरेक्ट त्याचं चित्रच मिळतं. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी म्हणा किंवा संस्थेचे सभासद म्हणा यांनी फोटोग्राफीमध्ये खूप काम करायला सुरुवात केली कारण दुर्बिणी आल्या. म्हणजे साध्या ह्याच पितळी दुर्बिणीच्या समोर उभा राहायचा, कॅमेरा त्याकडे बघायचा, सरळ दिसणारी लेन्स म्हणजे भिंग असलेली दुर्बीण, आणि त्यातनं काढलेले फोटो जगप्रसिद्ध मासिकामधनं आले जे इक्लिप्स होते. अशा प्रकारे लोकांनी जे वापरायला जेवढं जमेल तसं वापरायला सुरुवात केली. अतिशय सुंदर हे मिळाली. आता रिसेंटली आमचे प्रथमेश जाजू म्हणून आहेत, त्यांचा एक चंद्राचा खूप फोटो असा व्हायरल, सध्याच्या भाषेत व्हायरल झालेला आहे की काही कोटी लोकांनी तो पाहिला आणि केलं. खूप छान फोटो चंद्रच आहे, असं काय फार मोठा नाही, पण अतिशय सुरेख फोटो आहे. आणि तो किती मोठा करायचा प्रयत्न केला तर तो पिक्सलाइट होणे हा जो शब्द आहे तो फोटो होत नाही. दॅट इज द मेन हे. तर अशा सगळे वाढत गेले. त्यानंतर मग याच दुर्बिणीचा उपयोग खूप होत गेला.
दुर्बिणीचा विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो की ज्या काळात आमच्याकडे दुर्बिणी कमी होत्या त्या काळात संस्थेच्या काही लोकांनी ठरलं की आपणच का दुर्बीण तयार करायची नाही, म्हणून आम्ही टेलिस्कोप मेकिंग वर्कशॉप नावाचा एक वर्कशॉप चालू केलं. त्याच्यामध्ये 20-25 आम्ही आमच्यातली तरुण मुलं स्वतः ह्या दुर्बिणी ज्या असतात ह्या रिफ्लेक्टिव्ह म्हणायचा म्हणजे परावर्तित टाईपच्या असतात, त्याला काय हे असतो आरसा, तर तो आरसा हातानं घासून आम्ही तयार दुर्बिणी. म्हणजे ते 20-25 दुर्बिणी आमच्याकडे स्वतः मुलांनी तयार केली आणि त्याचं त्याचे अतिशय सुंदर दुर्बिणी तयार झाल्या. आणि नंतर मग आधी सांगितल्याप्रमाणे जसे प्रगती होत गेली तसे आम्ही नवीन दुर्बिणी विकत घेतल्या, पण संस्थेकडे आता भरपूर दुर्बिणी आहेत.
आणि आयुका पुण्यात आहे, आयुका सोबतही तुमचे अनेक उपक्रम अनेक वर्ष चालू आहेत, त्याच्याबद्दलही जाणून घ्यायला.
काय झालं मध्ये कुठल्याही संस्थेला थोडीशी मरगळ येते, तशी थोडीशी संस्थेला काही मरगळ आली होती, काही सिनियर लोक थोडेशी येण्याचे झाले. आणि त्या काळात काय करायचं असं ठरलं की त्या काळचे जे सेक्रेटरी होते ते म्हटले नाही तुम्ही काहीतरी करा आणि संस्था जरा थोडीशी वर नेण्यासाठी प्रयत्न करा. आणि त्यावेळी वृत्तपत्रात मी वाचलं होतं की पुण्यामध्ये आयुका आणि TIFR जी MRTC संस्था येणार आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आपण यांना संलग्न करू आपली संस्था. म्हणून मी स्वतः डॉक्टर जयंत नारळीकर त्यावेळी पुण्यामध्ये दर आठवड्याला एकदा आयुकाच्या जे काम चालू होतं स्थापनेचं त्यासाठी ते पाहायला यायची. तर मी त्यांना जाऊन भेटलो आणि मला माहिती होतं की नराळीकर नाही म्हणणार आहे, तरी मी त्यांना विचारलं सर तुम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष होता का. नराळीकर हसले, म्हटले बाबा मी खूप कामात आहे, परंतु तुझा उद्देश खूप चांगला आहे की पुण्यात अशी संस्था हवी आहे आणि आम्ही इथं आलो तर आम्हाला पण विद्यार्थी लागतील, ते आता त्यासाठी आपण असं करूया माझे सहकारी जे आहेत डॉक्टर नरेश दधीच ते हे तुझ्या संस्थेचे अध्यक्ष आपण करूया. म्हणजे काय होईल तू आपोआपच आमच्या संस्थेशी संलग्न होतोस आणि प्लस आपण तुमची संस्था वरवर नेऊ तसं पुण्यामध्ये खगोलशास्त्राचा प्रचार प्रसार होईल आणि पुढचे जे आम्हाला लागतील विद्यार्थी ते विद्यार्थ्यांना तयार होतील. त्यामुळं नराळीकरांच्या सहकार्यामुळं त्यांच्याकडे जे जे काही पाहुणे यायची ते पाहुणे ज्योतिर्विद्येच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन भाषण द्यायला लागले. म्हणजे सर्वात महत्वाचं मोठं नाव म्हणजे नोबेल लॉरेट चंद्रशेखर सीव्हीआर रामची पुतणी, ते आमच्या संस्थेत आले, त्यांनी भाषण दिलं. त्याच्यानंतर त्यांचे नराळीकरांचे गुरु फ्रेड हॉईल ते स्वतः आले. नंतर म्हणजे अशी खूप मोठी लिस्ट आहे, म्हणजे 5-6 नोबेल लॉरेट आणखी केम्ब्रिजमध्ये अनेक 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 खगोल शास्त्रज्ञ येत होते आणि ती भाषणं नराळीकरांच्या हट्टामुळे म्हणूया किंवा माझ्या हट्टामुळे म्हणूया आम्ही ती पुणे शहरात करायचो. कारण पुणे शहरातल्या लोकांना जस चालत चालत गेलं की मोठ्या शास्त्रज्ञांचं भाषण ऐकायला मिळायचं. त्याच्यामुळं एक 2-3-4-5 वर्ष अशी झाली की ती ज्योतिर्विद्या काहीतरी मोठ्या मोठ्या लोकांना बोलून भाषण करत. त्याच्यामुळं तरुण जी मुलं होती ती तरुण मुलं या आमच्या संस्थेकडे म्हणजे आकर्षित गेली आणि त्याच्यामुळे संस्था आपोआपच वाढत गेली.
ग्रहणांकडे कुतूहलाने बघणं जेव्हापासून आपण शिकलो हा फार मोठा समाज म्हणून आपला प्रवास होता आणि हा बदल होता चांगल्या अर्थाने. आपल्या संस्थेचं याच्या संदर्भातलं काम काय?
मी ग्रहणाचं उदाहरण द्यायचं म्हणजे डायरेक्टली 1980 साली तुम्हाला नेतो. 1980 साली अनेक वर्षाच्या काळानंतर पहिल्यांदा खग्रास सूर्यग्रहण दिसणार होतं आणि त्या काळामध्ये दुर्दैवानं म्हणजे त्यात आपली त्यातले दुर्दैवानं मुख्य म्हणजे लोकांचा प्रचार असा प्रचार वर्तमानपत्रांना असा प्रसार केला की ग्रहण पाहिले की डोळे जातात. 1 नंबर. 2 नंबर, पुरातन काळापासून गरोदर बायकांनी ग्रहण पाहू नये, नंतर ग्रहणात पाहिलं अनेक 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 म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह म्हणजे थोडेसे ज्योतिषी आणखी आपल्यातले पुण्या काही नेत्रतज्ज्ञ आणि काही मंडळींनी असा प्रसार केला की ग्रहण अजिबात पाहिजे नाही. त्याच्यामुळे सर्व म्हणजे आणि हे दुर्दैवाने त्या काळी सरकारनं फार मोठा त्याच्या प्रचार करायला हवा होता, तो सरकारनं थोडस लक्ष दिलं नाही या गोष्टीकडे. त्याच्यामुळे ज्यावेळी ग्रहण ग्रहण काळ आला त्या काळात सर्व लोकांनी आपल्या खिडक्या दाराजा बंद करून घेतले, काळे पडदे लावले, कोणी काळे ब्लॅकबोर्ड लावून
अंधार सगळीकडे,
प्रकाशाची किरीप सुद्धा तुमच्याकडे गेली तर तुमचं काहीतरी वाईट होईल, अशा प्रकारचा प्रय झाला. आणि ज्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेनं मात्र त्या काळात फार काम केलं नाही असा मी डायरेक्टली आरोप करतो आमच्या संस्थेवरतीच, कारण त्यांनी त्यावेळी प्रचार जास्त करायला हवा, तो केला नाही. आणि एक 5-6 लोक आमच्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे लोक गदगच्या जवळपास जाऊन त्यांनी ग्रहण पाहिलं. आणि त्या काळात म्हणजे फार बोटावर मोजणे इतक्या लोकांनीच फक्त ते ग्रहण पाहिलं. आणि वर्तमानपत्रात फार फार तुटपुंची माहिती त्या काळात आली. आणि तो काळ जर तुम्ही पाहिला तर त्यानंतर पुन्हा भारतात दिसले 1995 साली ग्रहण, पण त्या काळी सरकार जागा झालं. इतका चांगली इव्हेंट आहे, इतका चांगला गोष्ट आहे, आणि या अंधश्रद्धा निर्मूलनाचं फार मोठं काम करता येईल. आणि त्याच्यामुळे त्यावेळेच विज्ञानाची जी मंडळी होती आणि प्लस संस्कार यांनी केला की हे ग्रहण, यांनी असा प्रचार केला की ग्रहण चांगलं असतं, पाहायचं असतं, त्यात काही धोका काही
आविष्कार आहे,
धोका काही चांगला एक आविष्कार आहे. आणि दुसरी गोष्ट की त्या काळातल्या त्या ग्रहण पाहिल्यावरती कुठल्याही प्रकारची कुठले रेज निर्माण होत नाही किंवा असं काही वेगळं काही होत नाही. काही 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 मिनिटभर चंद्र सूर्याला झाकतो, त्यामुळे झाकल्यामुळे काही वेगळे नवीन काही होत होतच नाही. त्याच्यामुळे वैज्ञानिक आविष्कार सर्वांनी पाहावा असं करून 1995 साली मात्र भरपूर लोकांनी ग्रहण पाहिलं.
याच्यात एक सरांच्या याच्यात थोडीशी अडीशन, ही जे 1995 साली केलं होतं त्याचा जो बेस मागचा आहे तो 1980 सालचा आहे. गदगच्या इथं जे लोक गेले त्या लोकांनी ते चांगले रिट्रीट आणि ज्यांनी खूप काम केलं त्या 4-5 लोकांनीच की त्या तिथं त्यांनी डॉक्टर्स हे केले ज्यांचे ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स आहेत. काही प्रेग्नंट लेडीज होत्या त्या प्रेग्नंट यांच्यावरती लक्ष ठेवायचं, बीपी चेक होतंय काय होतं, काय ग्रहणाच्या काळात काय होतंय, काय झालं नाही त्याचा रिपोर्ट आहे आपल्याकडे, त्याचा फायनल रिपोर्ट आहे जो IIM बेंगलोरला त्यावेळेस पाठवला होता. आणि असे ज्या ज्या म्हणून अंधश्रद्धेच्या ह्या कल्पना होत्या त्या सगळ्यांचं रेकॉर्ड केलं त्यांनी तिथं बसून की काय होतंय आम्हाला सांगा काय होतंय. सायकोलॉजिकल ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत थोडेसे त्यांना पण तिथं हे केलं होतं की ग्रहणात तुला काय बाबा वेगळं वाटतंय का, ग्रहण बाहेर चालू आहे, तू आज बसलास ठीक आहे, तू घाबरलास असेल काही हरकत नाही, तुला काय वेगळं वाटतं, काय नाही नेहमी सारखं आहे, नथिंग स्पेशल, काही वेगळं का पक्षी ओरडतायत का किंवा हे घराकडे चाललेत का असं काही दिसत नाहीये. अशा प्रकारची निरीक्षणं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात या लोकांनी घेतली आणि तिथल्या लोकल लोकांना हातात धरून ती करायला लागली, कारण ट्रान्सपोर्ट इकडनं तिकडे सगळे लोक जाणं हे बेसिकली बाहेर पडायला कोणी तयार नाही, त्यातनं हा सगळा शास्त्रीय उद्योग करायचा. आणि सांगली सातारा इथं पण त्याच वेळेस ही अशी ऑब्झर्वेशन घेतली गेली की जे डॉक्टर्स येऊ शकले नव्हते आणि ज्यांचे मेटर्निटी होम्स होते म्हणजे जिथं स्त्रिया होत्या घरचे होते लहान मुलं होती एपिलेप्सी असलेले लोक होते त्यांच्यावरती त्यांनी काय झालं एवढं फक्त लिहायचंय की काही ॲबनॉर्मल काही विचित्र असं काही तुम्हाला सापडलं तर कळवा. कोणी काय सगळ्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेले तिथं, त्यामुळे तो अतिशय सुंदर असा शास्त्रीय कार्यक्रम 1980 ला संस्थेने केला की ज्यावेळेस अतिशय गरज होती अंधश्रद्धा निर्मूलनाची. आणि त्याचा हे परिपाका 1995 सालचा आहे, कारण लोकांना कळलंच की बाबा काही होत नाही छान आहे बघूयात.
आणि निसर्गाचा आविष्कार आहे आणि तसंच त्याच्याकडे बघायला हवं, ही जाणीव निर्माण व्हायला इतकी वर्ष गेली पण आता आपण तो निसर्गाचा आविष्कार आहे म्हणून बघू शकतो, इतकं बळ मानसिक बळ आपल्यात आहे. आता
मी 2 उदाहरणं देतो, एक म्हणजे अतिशय प्रगत म्हणजे अमेरिका तिथं ग्रहण पाहायला मी गेलो होतो, दुसरं म्हणजे अतिशय थोडस बॅकवर्ड टाईपची कंट्री म्हणजे आफ्रिका, तिथेही मी ग्रहण पाहायला गेलो होतो. दोन देशामध्ये मला फरक असा दिसला की अमेरिकेमध्ये ग्रहणाविषयी फारसं काही कोणाचं अट्रॅक्शन दिसलं नाही, त्याच्या उलट मी झांबियामध्ये गेलो होतो. झांबियामध्ये तिथले अशिक्षित लोक फार मोठ्या प्रमाणात हा आविष्कार पाहायला ते रस्त्यावरती उतरले होते. आणि आपण आपल्यावरती फार मोठ्या प्रमाणात काय म्हणायचं अंधश्रद्धेचा पगडा असल्यामुळे आपण जात नाही, त्याच्यामुळे ती वेगवेगळी उदाहरणं आहेत. आणि यातनं एकच दिसतं की आपला समाज अजूनही विज्ञानप्रिय झालेला नाही.
निसर्गाचा आविष्कार वगैरे ऐकायला छान वाटतं पण प्रत्यक्ष माणसं त्याच्यात सहभागी असून
आता परिस्थिती खूप बदलली,
परिस्थिती बदलली पूर्णतः नाही, आशा असतेच नेहमी की ही बदलेल आज ना उद्या. उल्का वर्षाव असेल किंवा ग्रहांची युती पिधान असेल याच्या संदर्भात आपण निरनिराळे उपक्रम वर्षभर करत असतात, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
ग्रहण तर आपण बघतोच, आता ग्रहणाचाच एक प्रकार म्हणजे पिधान, म्हणजे नेहमी चंद्राच्या माग गुरुणीचा तारा गेला किंवा चंद्र त्याच्या वरणा गेलाय म्हणजे, किंवा स्कॉर्पियस मधला ज्येष्ठाच्या ताऱ्याचं पिधान आम्ही परवाच दाखवलो आणि ते मेट्रो मध्ये दाखवलो. मेट्रोच्या इथं बाहेर पहाटे 5 वाजता होतं आणि मेट्रोला सांगितलं की तुमच्या इथनं ते दिसणार आहे, ओपन जागा आहे तुमची, बाहेरच्या बाजूनी आम्ही टेलिस्कोप उभे करतो हे लावतो, प्रोजेक्टर लावतो, कॅमेरा लावून प्रोजेक्टर वरती कसा तो आतमध्ये जातो आणि कसा बाहेर येतो तो दाखवू. पुणेकरांनी सकाळी गर्दी केली असे पण कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये काही शास्त्रीय भाग पण आहे. जसं मी म्हणलं की चंद्र एखाद्या ताऱ्याला झाकतो तसा एखादा लघुग्रह पण झाकतो. तर त्याच्यासाठी आम्ही काय करायला सुरुवात केली की लघुग्रहांच्या कक्षा ज्या असतात त्या कक्षा कॅल्क्युलेटेड असतात, त्यांच्या गणित असतात आणि पण त्याच्यात चेंजेस होऊ शकतात. आणि एनिओज म्हणजे नियर अर्थ ऑब्जेक्ट्स म्हणजे पृथ्वीच्या जवळ असणारे असे लघुग्रह जे असतात त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवावं लागतं की त्यांचा छंद काही चेंज झाला तो पृथ्वीवरून आदळला तर आपलं खूप नुकसान होऊ शकतं किंवा शहराचे शहर उद्ध्वस्त होऊ शकतात म्हणून त्याच्यावरती लक्ष ठेवायचं असतं. तर हे सगळं प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स असणं किंवा मोठ्या टेलिस्कोप वाल्याने जमत नाही कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो,
वेळ नाही, तेवढी फंडिंग पण नाही, इंटरेस्ट पण नाही.
त्याच्यासाठी हौशी खगोल निरीक्षक सगळे काम करतात जगभर, त्यात ज्योतिर्विद्या फार मोठ्या प्रमाणावरती काम करते. आयोटा म्हणून इंटरनॅशनल ऑकल्टेशन टायमिंग असोसिएशन अशी एक संस्था आहे जी एमपीसी मायनर प्लॅनेट सेंटरच्या कनेक्शन मध्ये येते. ते लोक ह्या अशा प्रकारची प्रेडिक्शन देतात की बाबा इतके इतके वाजता इथनं जसा सोलर इक्लिप्सचा पाथ असतो सूर्यग्रहणाचा तसा ह्याही अधिक्रमाचा विधानाचा पाथ असतो, छोटासा असतो, त्याच्यामध्ये जाऊन बघायला लागतं. तर तिथनं हे असं एक तारा झाकला जाणार आहे. मग त्याला आम्ही इन्स्ट्रुमेंट्स आमच्याकडे आम्ही घेतलेले टेलिस्कोप्स आहेत, व्हिडिओ आहे, त्याला आतमध्ये जीपीएस टाईम लावलेला असतो एक्झॅक्ट कळावं म्हणून. असं सगळं आम्ही त्याची ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर जर झालं पिधान तर ठीक आहे, नाही झालं तर प्रॉब्लेम असतो. नाही झालं तर याचा अर्थ रघुग्रह तिथं नाही, पण हे सगळ्या पृथ्वीवरनं सगळीकडनं पाहिलं जातं. रघुग्रह काही सरळ रेषेत जात नाही, त्याची पाथ असतो, तो थोडा वेव्ही होत जातो, त्यामुळे इकडे नाही झालं तर दुसरीकडे ते होतं, त्यामुळे ते कळतं. किंवा काही वेळेस गणितं चुकलेली असतात, ते सगळं चेक करून जरी असं लक्षात आलं की नाही सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण लघुग्रह सापडत नाहीये, तर मग मात्र मोठ्या टेलिस्कोप्सला कळलं जातं. त्यांची जुनी जी काही निरीक्षण असतात, इमेजेस काढलेले असतात, त्यातनं मग तो लघुग्रह कुठं हरवलाय थोडक्यात हे परत शोधलं जातं आणि तो पृथ्वीवरून आदळणार नाही हे बघायला लागतो. अशा प्रकारचं काम,
पण असं काम करणाऱ्या जागतिक पातळीवरती
आयोटा ही जागतिक पातळीवरती त्यातला
भारत खूप मोठा आहे. ऑब्झर्वेटरी जगभरात कमी आहेत आणि त्यांचं वेगवेगळ्या टाईपचं काम असतं. म्हणजे कोण करणार कोण, तर आमच्यासारखी हौशी मंडळी जी आहेत ती करतात आणि जगभर अशा संस्था आहेत की जे ह्याच्यावरती काम पाठवत असतात
आणि संपर्कात असतात.
नेटमुळे फारच
काही प्रश्न नाही.
आयोटा इंडिया ही आमची साईट आहे.
तुम्ही आता एक जो प्रश्न विचारला उलका, अंधाऱ्या ठिकाणी गेलं तर छान असा प्रकाश लोक म्हणतात तारा गळला तर त्याविषयी लोकांना फार मोठं आकर्षण असतं. म्हणजे ग्रहणानंतर दुसरं आकर्षण आहे ते
उल्का
वर्षाव. आणि वर्षाव म्हटलं हा शब्द चुकीचा आहे. वर्षाव वर्षाव असा वर्षाव फार मोठे तारे आकाशात काहीतरी गळत नाही. एक वर्षभरात 10-12 तारखांना अंधाऱ्या ठिकाणी तुम्ही गेला आणि जर आकाशाकडे काही वेळ नजर ठेवली, एक पाच मिनिटं 10 मिनिटं एखादी दुसरी तारा गळला टाईपचं दिसतं, पण हे खूप दृश्य खूप चांगलं असतं, पाहण्याबल असतं. आणि ज्योतिर्विद्यासाठी खूप मोठा म्हणजे कार्यक्रम करत असे, बंद लोकांना नेत असते अंधाऱ्या ठिकाणं. म्हणजे मला एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आम्ही इथल्या आपल्या खानापूर नावाच्या गावाजवळ मी पूर्वी लोकांना न्यायचो, तर तिथं सिंह राशीचा उल्का वर्षा होणार होता. वर्तमान फार मोठा त्याच्यामध्ये गाजावाजा झाला आणि अक्षरशः 4-5 हजार लोक त्या दिवशी रात्री बाळनादारो झोपून आकाशकडे पाहत होते. हा जो प्रकार आहे म्हणजे लोकांना आकर्षण आहे, नक्कीच ते आवडतं, फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी आमची संस्था काम करते.
मला सज्जनगडावरनं उल्का वर्षाव पाहिलेला आणि आकाशवाणीवरनं त्याचं प्रसारण केलेलं.
काजरकर सर होते, त्यानंतर तुपे सर होते,
अरविंद परांजपे
आपण केलंय.
आणि आकाश दर्शनाचा कार्यक्रम पण आपण करत असतो जानेवारी टू मे.
आकाश दर्शनाचे कार्यक्रम तसे घेतले होते, चंद्राच्या सहाय्याने आकाश दर्शन असं त्या कार्यक्रमाचं नाव.
आणि त्याचे मॅप्स वगैरे तयार करून ते वाटत असू आपण लोकांमध्ये.
ज्योतिर्विद्या करतच होते.
बरोबर.
प्रसारासाठी खूप वेगवेगळ्या क्लुप्त्या लढून लोकांपर्यंत जुने सगळे आमचे लोक खूप काम केलं. हो, आमची वेधशाळा आहे, ऑब्झर्वेशनल आहे. त्यातही मग असंही सांगितलं की आयोटाचं तसं आयोसो म्हणून अमेरिकन असोसिएशन ऑफ व्हेरिएबल स्टार ऑब्झर्वर्स जगभर काम करते. 1913 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि ती रूपविकारी तारे किंवा व्हेरिएबल स्टार्स विषयी माहिती गोळा करते.
ताऱ्यांची
तेजस्विता याच्यामध्ये,
तारा कधी कधी फेंट दिसतो, कधी एकदम ब्राईट होतो, अशा प्रकारचं ते ताऱ्यांचं ऑब्झर्वेशन. हे इथं सुद्धा लोक खगोलशास्त्रज्ञांना तेवढा वेळ नसतो, ते इथं इन्व्हॉल्व्ह होतात ज्योतिर्विद्या परिसंस्थेसारखी संस्था जगभर किंवा त्यातली काही माणसं
त्यासाठी वेधशाळा आम्ही उभी केली आणि खूप छान त्याच्यातनं बीएससी एमएससी प्रोजेक्ट असतात आणि ताऱ्यांची स्वतः ताऱ्यांमध्ये गडबड असते ही प्रत्यक्ष आणि त्यामुळे त्यांचा प्रकाश कमी जास्त होतो तर तो त्यातही काही फरक पडत नाही ना हे बघणं हे आमचंच काम आहे.
आता खूप गोष्टी आहेत म्हणजे अनेक ऍप्स पण आहेत की आज रात्री आकाश तुम्हाला कसं दिसेल ते तुम्ही ऍपवरती पाहू शकता किंवा आकाश दर्शन घडवणारे उत्साही व्यावसायिकही आता आहेत तर यांच्या सोबत तुमचं भविष्यातलं काम कसं असेल.
पुण्यासारख्या ठिकाणीहून जे लोक व्यावसायिकरित्या आकाश दर्शन कार्यक्रम करतात ते फार वर्ष टिकत नाहीत. याचं कारण तो एक खांबी तंबू असतो त्या माणसाचं त्यातलं उत्साह संपला किंवा काही झालं तर एक चार पाच वर्षात ते बंद पडतं असा अनुभव आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था तशी नाहीये त्यामुळे ज्योतिर्विद्या परिसंस्था पहिल्या दिवशी जशी होती तशीच आजही आहे. ऍक्च्युली सांगायचं तर संस्थेचा ऑफिस आमचं टी एक्स स्मारक मंदिरमध्ये आहे जे रविवारी संध्याकाळी 6 ते 8 उघडं असतं. हे वाक्य 1944 मध्ये पण होतं आणि आज 2025 मध्ये पण आहे.
तुमचे वर्षभरातले उपक्रम ते ऐकायला आवडतो.
हा बेसिकली सर्वात महत्वाचा कार्यक्रम हा आकाश दर्शन कार्यक्रम
पुण्यात
स्टार पार्टी म्हणतो पुण्यात बाहेर
लोकप्रिय
म्हणजे ओव्हर बुकिंग असतो नाही म्हणायला लागतो. पहिल्यांदा पुण्यातच करत होते कारण पुण्यात आकाश चांगलं होतं त्यावेळेस तसंच थोडीशी फरक पडला तसा खानापूरला गेलो मग मुळशी असं हिंड चिंड आम्ही आता सध्याला असरापूरच्या इथं सध्याला आम्ही आहोत आणि महिन्यात एकदा कार्यक्रम हा होतोच पावसाळ्याचे दिवस सोडून ढगांचे दिवस सोडून तो एक महत्वाचा आहे. त्यांचा बेसिक ॲस्ट्रॉनॉमी कोर्स असतो. काय होतं लोकांना सगळ्या प्रकारचे लोक आमच्याकडे म्हणजे कॉमर्स आर्ट्स सायन्स सायन्सच्या सगळ्या फॅकल्टीज सगळं त्यांना इंटरेस्ट असतो पण कुठनं सुरुवात करावी कळत नाही तर त्यांना एक बेसिक नॉलेज द्यावं अशी सुरुवात पहिल्यापासून आहे. म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये किंवा हा सगळा एक उपक्रम 1960 सालापासून केलेला आहे पण त्यावेळेस तो 8 दिवसाचा असायचा रोज संध्याकाळी 1 तास. आता लेक्चर जे असतात या बेसिक ॲस्ट्रॉनॉमी कोर्स मधली त्याचा विषय वाढलेले आहेत खूप नवीन डेव्हलपमेंट झालेले आहेत त्यामुळे 1 महिन्याचा असतो रोज संध्याकाळी 7 ते 9 2 तास लेक्चर्स असतात ऑफलाईन असतात आणि ऑनलाईन असतात हायब्रिड पण असतं. अशा प्रकारे तो एक मोठा आहे लोकांसाठी. लहान मुलांना परत इंटरेस्ट असतो सध्याला वाचन खूप असतं त्यामुळे त्यांना माहिती असतं. तर एलिमेंटरी ॲस्ट्रॉनॉमी कोर्स हा पण असतो तो आम्ही रेसिडेन्शियल घेतो मग त्यात हँड्स ऑन काहीतरी टेलिस्कोप बनवून घे हे करून घे सूर्याची सावलीमुळे तुम्हाला वेळ किती वाजले जातात ते कळू देत मग सनडायल करा वगैरे अशा प्रकारचे असतात आणि त्याचं मग एक्सप्लेनेशन आणि त्यांच्या वयाप्रमाणे दिलं जातं. हे दोन कोर्सेस असे दोन. त्यानंतर टेलिस्कोप छोटे टेलिस्कोप बघितले 8 इंची 10 इंची 12 इंची पर्यंत 16 इंची पर्यंत असतात अमॅच्युअर लोकांकडे हौशी लोकांकडे 2 मीटर टेलिस्कोप 4 मीटर टेलिस्कोप हे कुठनं बघणार. तर हे सगळे प्रोफेशनल लोक वापरतात तर इथं आपण ते बघायला जातो. पुण्याच्या जवळ आयुका आहे जीएमआरटी दोघांचे स्वतःचे जीएमआरटी रेडिओ टेलिस्कोप आणि आयुकाची 2 मीटर डायमीटरचा मिरर असलेली अंतरवकर आरसा असलेली स्वतःची दुर्बीण आहे जी तिथं जवळ आयजीओ म्हणजे आयुका गिरावली ऑब्झर्वेटरी दिवसा बघायला लागतं कारण रात्री त्यांची ऑब्झर्वेशन चालू असतात. त्या टेलिस्कोप्सला डोळे लावता येत नाहीत कारण त्याला इन्स्ट्रुमेंट्स लावलेली असतात ती कूल्ड असतात लिक्विड नायट्रोजन कूल्ड असतात थर्मल नॉईज आणि हे कमी करण्यासाठी -200 वगैरे टेम्परेचर असतं इन्स्ट्रुमेंटचं केलेलं एसी असतात सगळे आणि त्या बघायच्या मग तिथले लोक सांगतात आम्ही कशाचा अभ्यास करतोय आता म्हणजे रिसेंट ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काय चाललंय हे जे उत्साह असतो सगळ्यांना की याच्यात काय आहे बाबा पुढं तर आम्ही हे करतोय किंवा मोठे तसेच दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात पण खूप मोठ्या दुर्बिणी आहेत. यामारा टेलिस्कोप वगैरे सारख्या पण आहेत उटीमध्ये आहेत खाली आहेत वरती आहेत एरिजला 3 मीटर डायमीटरचा टेलिस्कोप आहे. हे सगळे ज्याच्यासाठी स्टडी टूर आपण काढतो येऊन जाण्यासाठी तर अशा लोकांना ज्यांना माहिती होते की नवीन मोठे टेलिस्कोप कसे काम करतात किंवा ॲस्ट्रॉनॉमर्स कसे काम करतात
त्यासाठी आम्ही वर्षभरात
ट्रिप काढतो
दाखवतो
त्याला स्टडी टूरच म्हणतो आम्ही कंट्री तशीच असते म्हणजे इकडे तिकडे पाहायला काही फारसं जात नाही आम्ही.
मनातला उत्साह आणि कुतूहल जेव्हा जागृत असेल तेव्हा याला नक्कीच प्रतिसाद मिळत असणार. आपल्या वर्षभरात जे जे काय काय उपक्रम असतात त्याला नक्कीच लोक प्रतिसाद देत असतात. या 80 वर्ष पूर्ण होणार आहेत ती मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये
22 ऑगस्टला
आणि 30 मेला जो समारंभ झाला होता तो काय स्वरूपाचा होता.
आता पहिल्यांदा आमची संस्था स्थापन झाली ती गणेश चतुर्थीला
बरं
लिहिताना तसंच लिहिले 22 ऑगस्ट गणेश चतुर्थी असं लिहिलेलं त्यामुळे चतुर्थीचा चंद्र आणि आम्ही दाखवतो याचं कारण त्याच्यावरती तो चंद्र दुर्बिणीतनं बघायला अतिशय मनमोहक दिसतो, खूप सुंदर असतो, कारण त्याच्यावरती केटरस असतात, त्याच्यावरती विवर दिसतात, फार छान दिसतो. त्यामुळे जनरली कुठलाही आकाशदर्शनाचा कार्यक्रम आम्ही बघतो की शक्यतो चतुर्थीचा चंद्र असावा. एखाद्या माणसाचं जेव्हा सहस्र चंद्रदर्शन असतं त्यावेळेस खरं सांगायचं तर त्याचे किती पौर्णिमा झाल्यात असं आपल्याकडे बघितलं जातो, आणि त्या माणसाने तेवढ्या बघितलेल्या नसतात, कारण लहानपणी तर काहीच कळत नाही. पण संस्थेच्या बाबतीत असे की पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत सगळ्या चतुर्थ्या आम्ही निश्चितपणे बघितलेल्या, त्यामुळे त्या हजारवी चतुर्थी ही 30 मेला होती. त्यामुळे आम्ही थोडासा छोटासा कार्यक्रम केला, या संस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी असं बघितलं.
दोघही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या संस्थेबद्दल छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
धन्यवाद.